गाणं हा कवितेचाच एक प्रकार आहे. चांगलं गाणं ही चांगली कविता असलीच पाहिजे. ग. दि. माडगुळकर यांनी लिहिलेलं कुठलंही गाणं ऐकताना आपण चांगली कविता ऐकल्याचा प्रत्यय आपल्याला येतो. जोगियासारखी कविता असो, स्वतंत्र सुचलेलं गाणं असो, सिनेमातल्या प्रसंगावर आधारलेलं गाणं असो किंवा गीत रामायणासारखं महागीत काव्य असो, ग. दि. माडगुळकरांची प्रतिभा नवी नवी रूपं घेत प्रकट होते. माडगुळकरांच्या रससिद्ध प्रतिभेचं एक उदाहरण मला द्यावंसं वाटतं. आश्चर्याने तोंडात बोट घालणं हा शब्दप्रयोग माझ्या पूर्ण सरावाचा, पण त्याचा उपयोग कोणी गाण्यात करू शकेल यावर माझा विश्वास बसला नसता. पण शहा घाली बोट तोंडात झाला महार पंढरीनाथ या माडगुळकरांनी लिहिलेल्या ओळी ऐकल्या आणि मी थक्क झालो. जीवनातल्या नानाविध अनुभवांचं माडगुळकर सहज सोप्या भाषेत गाणं करतात आणि ऐकणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेतात. जग हे बंदीशाला कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला किंवा एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे, अशी अनेक सुभाषित माडगुळकर सहज निर्माण करतात. धुंद मधुमती रातरे नाथरे असा तनमन नाचे यौवन नाचे हा प्रणयाचा धुंद क्षण एखाद्या टपोर फुलासारखा त्यांच्या शब्दातून फुलून येतो. हेच माडगुळकर गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण हे बालगीत लिहितात तेव्हा लहान मुलांच्या भावविश्वाशी अशी एकरूपता साधतात की आपण थक्क होऊन जावं. घन निळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा असे नादाच्या झुल्यावर त्यांचे शब्द झोके घेतात. नाचरे मोरा आंब्याच्या बनात या गाण्यातला प्रत्येक शब्द मोर होऊन पिसारा फुलवून नाचू लागतो. मराठी कवितेची परंपरा माडगुळकरांनी पचवली होती. अभंगापासून लावणीपर्यंत कुठलाही काव्य प्रकार ते लीलया खेळवीत. बुगळी माझी सांडली ग जाता साताऱ्याला, चुगली नका सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला हा लावणीचा अस्सल बाज माडगुळकर जितक्या सहजपणे उभा करू शकत तितक्या सहजपणे माणूसकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू हे समरगीत ते लिहित. इंद्रायणी काठी देवाची आळंदी हे माडगुळकरांचं गाणं आपल्याला संतांच्या काळात घेऊन जातं. ग. दि. माडगुळकर यांच्यासारखा गीतकार एखाद्या भाषेत असणं हे त्या भाषेचं ऐश्वर आहे असंच म्हटलं पाहिजे. ग. दि. माडगुळकर यांची गाणी हे कुठल्याही भाषेला हेवा वाटावं असं मराठी भाषेचं ऐश्वर आहे.
जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला. मीन येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला. जग हे बंदीशाला, जग हे बंदीशाला. ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठ घडीतले सखे संगळे हात कडी की अवजड बेडी प्रिय हो जाची जाला प्रिय हो जाची जाला जग हे बंदीशाला जग हे बंदीशाला अपुल्या जागी जखडे नजर न धावे तटा पलीकडे उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लीला उंबरी करीती लीला जग हे बंदीशाला हे बंदीशाला कुणान माहित सदा किती ते कोठून आलो ते न चस्मरते सुटके लागी मन घाबरते सुटके लागी मन घाबरते जो आला तो रमला जो आला तो रमला जग हे बंदीशाला